वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग 82 इंद्राच्या वज्रासारखा तो महाप्रचंड आवाज ऐकून सर्व वानर दिशांकडे पाहत वेगाने पळत सुटले. खिन्न तोंड करून दीन होऊन भयाने अलग अलग पळत सुटलेल्या त्या सर्वांना मग तो वायुसुत हनुमान म्हणाला, अशी दुःखी तोंडे करून आणि युद्धाचा उत्साह समोर टाकून देऊन वानरानो तुम्ही पळत का आहात? तुमचे शौर्य कुठे गेले? मी रणात समोर येत आहे, मागे पाय घेऊ नका. आवेशपूर्ण धीमान वायुपुत्राच्या त्या बोलण्याने ते आनंदित झाले आणि पर्वत शिखरे व वृक्ष हात्याने हाती घेतले ते वानरवीर गर्जना करीत राक्षसांवर तुटून पडले. हनुमंताला वेढून ते महारणात त्याच्या मागे आले. वानर मुख्याने चहू बाजूने वेढलेला हनुमान ज्वाळा निघणाऱ्या अग्नीप्रमाणे शत्रू सैन्याला जाळू लागला. तो महावानर वानर सैन्याने वेढलेला काळ मृत्यू आणि यम याच्याकडे राक्षसांचे कंदन करू लागला. महान शोकाने आणि कोपाने भरून जाऊन हनुमानाने रावणपुत्राच्या रथावर एक मोठी शिळा टाकली. ती शिळा पडत आहे असे पाहताच सारथ्याने तो अश्व जोडलेला आपल्या ताब्यात असलेला रथ एकदम दूर नेला. रथात बसलेला इंद्रजित सारथ्यांसह न मिळता ती शिळा व्यर्थ जाऊन भूमी पडून आत शिरली. त्या पडणाऱ्या शिळेखाली राक्षसांची सेना चिरडली गेली. त्या पडलेल्या शिळेने पुष्कळ राक्षस मारले. शेकडोनी वानर घोष करीत हाती मोठे मोठे वृक्ष आणि पर्वतशिखरे उगारून त्याच्याकडे धावले. महापराक्रमी वानर रणात इंद्रजितावरती फेकत होते ते वानर वृक्षांचा आणि शिळांचा मोठा वर्षाव करीत होते. शत्रूंचे कंदन करीत ते नाना प्रकारच्या गर्जना करीत होते. महाप्रचंड अशा त्या वानरांकडून भयंकर रूपाचे राक्षस बळाने झाडांनी झोडपले जाऊन रणभूमीवर पडून तडफडू लागले. आपले वानरांनी मारलेले सैन्य पाहून इंद्रजिताने हाती आयुष घेतले आणि क्रुद्ध होऊन तो शत्रूंच्याकडे तोंड करून गेला. आपल्या सैन्याच्या वेढ्यात राहून तो बाणांचा वर्षाव करू लागला. खंबीरपणे शौर्य गाजवणाऱ्या त्याने शूलाने वज्राने खडगाने पट्ट्याने शूर मुदगराने पुष्कळच वानरवीरांचा संहार केला. वानरांनीही त्याच्या अनुचरांचा युद्धात वध केला. महाबलवान हनुमानाने मोठमोठी खोडे असलेल्या वृक्षाने आणि पर्वताने व शिळाने महापराक्रमी राक्षसांचे निकंदन केले. शत्रूच्या सैन्याचे निवारण करून हनुमान त्या वानरांना म्हणाला, आता परता, या सैन्याचा आता आपल्याला समाचार घ्यायचा नाही. रामाचे प्रिय करण्याची इच्छा धरून आपण जीव देऊन धडपडलो, पण जिच्या करता आपण युद्ध करीत आहोत ती जानकी मारली गेली. हे महत्वाची गोष्ट रामाला आणि सुग्रीवाला कळवून ते दोघे जो काही उपाय यावर सांगतील तो आपण करू, असे म्हणून त्या वानरश्रेष्ठाने सर्व वानरांना थांबविले आणि हळूहळू मनातले दुःख आवरून सैन्यासह तो परतला. जिकडे राम होता तिकडे जात असलेल्या हनुमानाला पाहून तो दुष्टात्मा इंद्रजित अग्नीत होम करण्याची इच्छा धरून निकुंभेला देवालयाकडे गेला. निकुंभिलेत त्याने अग्नीची प्रतिष्ठापना करून आहुती दिली. मग यज्ञभूमीकडे जाऊन तो राक्षस त्यावेळी हवन करीत असता होमात टाकलेले रक्त खाणारा ज्वालांसह अग्नी पेटला आणि वाढून होमातल्या रक्ताने तृप्त होताना दिसला. तो अग्नी संध्याकाळच्या सूर्यासारखा लाल होऊन तीव्र उष्णता घेऊन प्रकट झाला. मग इंद्रजिताने राक्षसांच्या भरभराटीच्या इच्छेने शास्त्रशुद्ध रीतीने विधीनुसार अग्नीत आहुती दिली. नीती अनिती जाणणारे राक्षस पाहत मोठ्या समुदायाने तेथे उभे राहिले. युद्धकांडाचा 82 सर्ग.